संकोच करणे, अर्हसी, तू योग्य आहेस, धर्म्यात धर्मतत्वांसाठी ही खचित, युद्धात युद्ध करण्यापेक्षा श्रेय योग्य कार्य, अन्यत इतर कोणतेही क्षत्रियस्य क्षत्रियाला न नाही विद्यते आहे. भाषांतर, क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही, यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य, सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या चार वर्णांमधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते व हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा किंवा इजा, जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. त्रायते रक्षण देणे, क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत. वाघाची शिकार झाल्यावर त्याचे राजकीय मानसन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आज ताग आयत या पद्धतीचे पालन करीत आहेत. क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यक बाब असते. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यासाश्रम स्वीकार करू शकत नाहीत. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्यायसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की अहवेशु मिथो न्योन्यम जिघांसतो महीक्षितः युद्धमानः परम शक्त्या स्वर्गम यान्ति पराङ्मुखा यज्ञेषु पशवो ब्रह्मन् हन्यन्ते सततम् द्विजेः संस्कृताः किलं मन्त्रेश्च ते अपि स्वर्गमाप्नुवत्. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्गप्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे यामुळेच हिंसकृती मानल्या जात नाहीत, कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञबळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तात्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारची आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वांप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिलेली असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि याचे स्पष्टीकरण चौथ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणानुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनात उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाखय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातम् सहगण रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश नमाम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। सगळ्यांनी म्हणायचे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंगायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं। हरे कृष्णा। आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या रविवारच्या मराठी भगवद्गीतेच्या अध्ययन वर्गामध्ये। तर आज आपण चर्चा करतो आहोत भगवद्गीता दुसरा अध्याय ज्याचं नाव आहे सांख्य योग, त्यामध्ये श्लोक क्रमांक 31। या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की कृष्ण श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माबद्दल काय एवढा जोर देत आहेत, आणि त्या ठिकाणी जे स्वधर्म दोन प्रकारचे सांगितले आहेत त्या स्वधर्मांचं आपण आपल्या जीवनामध्ये कसं पालन करू शकू। तर या श्लोकामध्ये यायच्या आधी जर का आपण थोडीशी पार्श्वभूमी बघितली भगवद्गीतेची आतापर्यंत, तर दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं आणखीन एक शीर्षक आहे गीतेचे सार। अर्जुनाने जे काही अनेक शंका किंवा प्रश्न उपस्थित केले, युद्ध न करण्यासाठी कारणं दिली, त्या पाचही कारणांचं निवारण किंवा त्या शंकेचं निवारण जे आहे हे भगवान श्रीकृष्ण या दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण करणार आहेत। आणि एका अर्थाने जर का आपण बघितलं तर भगवद्गीता ही दुसऱ्या अध्यायामध्ये संपणार आहे, पण त्यानंतर अनेक काही प्रश्न संक्षिप्त मध्ये सांगणार आहेत, सारांश मध्ये सांगणार आहेत, त्यामुळे आणखीन काही नवीन प्रश्न उद्भवतील अर्जुनाला आणि त्या शंकांचं निरसन करत मग आणखीन डिटेलमध्ये वर्णन हे कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग आणि भक्तियोगाचं वर्णन पुढे 18व्या अध्यायापर्यंत संपूर्ण गीतेमध्ये भगवंत करणार आहेत। तर अर्जुनाने काही ज्या पाच शंका किंवा जी कारणं उपस्थित केली होती युद्ध न करण्यासाठी, आणि तो म्हणाला होता की कृष्णा मी आता युद्ध करणार नाही असं म्हणून तो रथावरती बसून गेला होता, त्याने आपलं गांडीव हातातून सोडून दिलं होतं। मग त्या ठिकाणी त्याच्या अशा संभ्रमित अवस्थेमध्ये ज्यावेळी तो दुसऱ्या अध्यायात 7व्या श्लोकमध्ये भगवंतांना शरण जातो, आणि मग शरण आल्यानंतर भगवंत त्याला एका शिक्षकाप्रमाणे एका गुरुचा रोल स्वीकारून आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या शिष्याला गीतेचा हा सर्व ज्ञान जे आहे त्याचा उपदेश करणार आहेत, आणि त्याच्यामध्ये ह्या पाचही कारणांचं ते निरसन करणार आहेत। आणि या श्लोकाच्या आधी ज्यावेळी गीतेचा प्रारंभ होतो 2.10 मध्ये 10व्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये, तिथून 2.11 to 2.30 या 20 श्लोकांमध्ये भगवंतांनी अर्जुनाचं जे पहिलं कारण होतं युद्ध न करण्याचं की त्याच्या मनामध्ये दयाभाव जो जागृत झालेला होता आपल्या नातलावांना रणभूमीवरती बघून, त्या दयाभावाचं त्यांनी निरसन केलं होतं सांख्ययोग या तत्वज्ञानाचा आधार घेऊन। आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की कसं आपण हे शरीर नसून तू ज्यांना द्रोणाचार्य आपले गुरु मानतोयस, ज्यांना आपले पितामह भीष्म मानतोयस, ते फक्त हे शरीर नसून त्यांचं काय आहे मूळ स्वरूप हे आत्मस्वरूप आहे। आणि अशा प्रकारे ज्ञानयोगाद्वारे सांख्ययोगाद्वारे त्यांनी त्याला त्याचं ज्ञान दिलेलं आहे. शरीर आणि आत्म्यामध्ये काय फरक आहे, हा आत्म्याची काय आणखीन लक्षणं असतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, आणि आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये हे शरीर नष्ट झाल्यानंतरही कसा तो त्याचा प्रवास हा अनंत काळासाठी सुरू असतो, ज्याला ट्रान्समायग्रेशन असं म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याच्याबद्दल ते त्याला त्या ठिकाणी सांगतायत या ज्ञान सांख्ययोगामध्ये. आणि आज 2.31 ते 2.38 या 7-8 श्लोकामध्ये ते त्याला कर्मकांडांचा आधार घेऊन, कर्मकांड तत्वज्ञान जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे त्याचा आधार घेऊन त्याची जी पुढची दोन कारणं आहेत, कारण नंबर 2 आणि 3, जो तो म्हणत होता की मी जर का माझ्या नातलावकांना ठार मारलं युद्धभूमीवरती तर मग मी आनंद कुणाबरोबर साजरा करणार, हे दुसरं कारण होतं. आणि तिसरं कारण तो म्हणाला की अशा प्रकारे जर का आपण नातलगांना मारलं तर आपल्याला काय लागेल, पाप लागेल, आणि त्याप्रमाणे तो म्हणाला असं आपल्याला हे केलं नाही पाहिजे आणि नरकाचा रस्ता धरला नाही पाहिजे, असं त्याचं ते तिसरं कारण होतं. तर त्याचं निरसन जे आहे ते आता भगवंत या सेक्शनमध्ये किंवा भागामध्ये आता ते या ठिकाणी करणार आहेत. आणि आज आपण प्रामुख्याने चर्चा करूयात श्रीकृष्ण या श्लोकामध्ये काय सांगतायत, आणि प्रभुपाद त्याला विस्तृत करून इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये तीन प्रामुख्याने गोष्टींची आपण तीन गोष्टी पाहूयात. एक तर म्हणजे क्षत्रिय कुणाला म्हणायचं, क्षत्रियांची कार्य काय असतात, आणि कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग हे क्षत्रियांना दिलं जात असे आधीच्या वैदिक संस्कृतीमध्ये, त्याची आपण चर्चा करूयात. आणि जसं मी आधी म्हणालो की श्रीकृष्ण या ठिकाणी क्षत्रिय धर्मावरती एवढा भर का देत आहेत, आणि धर्मयुद्धामध्ये रणांगणावरती जरी क्षत्रियांनी हत्या केली तरी ती हत्या ही हिंसा होत नाही, हे असं कसं काय, त्याचा आपण उलगडा इथे करूयात. आणि त्याचबरोबर शेवटी आपण हेही बघूयात की दोन प्रकारचे जे स्वधर्म असतात, शारीरिक स्तरावरती ज्याला वर्णाश्रम असे म्हणतात, आणि दुसरा जो आहे आध्यात्मिक स्तरावरती स्वधर्म जे आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे, तर ते आपल्या जीवनामध्ये आपण कसं उतरवू शकतो, या तीन गोष्टींची आपण आज खास करून प्रामुख्याने चर्चा करूयात. तर प्रभुपाद सुरुवातीला तात्पर्यमध्ये सांगतात की क्षत्रिय कुणाला म्हणायचं, तर क्षत्रिय म्हणजे त्याची व्याख्या केली गेलेली आहे क्षतात त्रायते इति क्षत्रिय. क्षतात म्हणजे क्षत म्हणजे इजा किंवा पीडा, जो एखाद्याचं संरक्षण करतो पीडा होण्यापासून किंवा इजा होण्यापासून, त्या व्यक्तीला म्हणलेला आहे क्षत्रिय, आणि हा वर्णाश्रमाचाच एक भाग आहे. तर क्षत्रियांचं मेन कर्तव्य म्हणजे हे आहे की त्यांनी समाजाचं संरक्षण केलं पाहिजे, आणि खास करून जसं आपण बघतो 5 जे दुर्बल घटक ज्यांना मानलं जातं समाजामध्ये, ज्या प्रकारे स्त्रिया आहेत किंवा लहान मुलं आहेत, ब्राह्मण आहेत, गायी आहेत किंवा वृद्ध लोक जे आहेत, या 5 जे कॅटेगरीज आहेत समाजामध्ये जे दुर्बल घटक आहेत, त्यांचं खास करून काय करायचं आहे, संरक्षण त्यांना द्यायचं आहे, शारीरिक संरक्षण. आणि आपण बघू शकतो की महाभारतामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, आपल्या इनेक रामायणमध्ये पण उदाहरणं आहेत की वाल्मिकी ऋषी विश्वामित्र मुनी ज्यावेळी रामाला मागायला येतात दशरथ राजांकडून की आम्ही जंगलामध्ये अनेकांनी यज्ञ करतोय ब्राह्मण लोक, पण हे राक्षस लोक काय करतात, आम्हाला त्रास देत आहेत, तर त्यासाठी आम्हाला कोणीतरी क्षत्रिय पाहिजे बरोबर, त्यामुळे तुम्ही राम आणि लक्ष्मणांना आमच्या बरोबर पाठवा आमचं संरक्षण करण्यासाठी. अशीच बरीच उदाहरणं आपल्याला महाभारतामध्ये पण आढळतील. आणि श्रीमद भागवतमध्ये असाच एक उल्लेख येतो क्षत्रियांच्या धर्माचा, ज्या ठिकाणी दशम स्कंधामध्ये भगवंतांच्या अनेक लीलांचं वर्णन केलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी एक 89वा चॅप्टर येतो ज्याचं शीर्षक आहे कृष्ण आणि अर्जुन कसं त्या ब्राह्मणांच्या मुलांना परत आणतात जे मृत्युमुखी पडलेले असतात, कारण ब्राह्मणाची जी पत्नी असते ती ज्यावेळी जन्म देते मुलाला लगेच काही काळाने तो मुलगा मृत्युमुखी पडत असतो, आणि अशा प्रकारे तो ब्राह्मण त्रस्त होऊन आपल्या राजाकडे येतो त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी अर्जुन तो ऐकतो आणि त्यांना सांगतो मी तुझी जी मुलं आहेत त्यांचं संरक्षण करीन आणि त्यांना परत घेऊन येईन. आणि त्या ठिकाणी क्षत्रिया नात्याने अर्जुन त्याला वचन देतो की जर का मी माझं वचनपूर्ती तुझ्या मुलांना जो मृत झालेले आहेत त्यांना परत आणण्यामध्ये जर का मी कमी पडलो किंवा माझ्या क्षात्रधर्माचं पालन करू नाही शकलो, त्यांचं रक्षण नाही करू शकलो, तर मग मी काय करीन, मी अग्निमध्ये प्रवेश करून माझ्या ज्या धर्माचं पालन न करण्यासाठी म्हणजे जे पाप मी जमा केलेलं आहे ते पापाचं मी काय करीन, निरसन करण्याचा प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करीन। अशा प्रकारे तो त्या ठिकाणी तप घेतो आणि सरतेशेवटी आपल्याला माहिती आहे कृष्णांना घेऊन जातात आणि ती सर्व जी सर्व मुलं 10 मुलं जी मृत झालेली असतात जन्म झालेल्या त्या सर्वांना परत येऊन ते ब्राह्मणांना परत देतात। आणि त्यामुळेच प्रभुपाद या ठिकाणी लिहितात की हा वर्ण जो आहे क्षत्रियांचा हा उत्तम राज्यकारभारासाठी असतो। अशा प्रकारची क्षत्रियांची जी कार्य असतात आणि त्यासाठी अशा प्रकारचं कार्य संरक्षण करण्यासाठी युद्ध करण्यासाठी त्यांना एक विशेष प्रकारचं प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणूनच या ठिकाणी प्रभुपादजी तात्पर्यमध्ये लिहितात की कधी कधी त्यांना जंगलामध्ये जाऊन काय करावं लागतं, तलवारीने वाघाची 2 हात किंवा सामना 1-to-1 त्यांना अशा प्रकारे युद्ध करून त्या वाघाला ठार करण्याची त्यांच्यावरती वेळ येते। तर मग कोणी असं म्हणू शकेल, आपण आजकाल पेपरमध्ये वगैरे वाचतो न्यूजमध्ये की काही जे आपले सो कॉल्ड स्टार जे आहेत नायक किंवा खलनायक हे अशा काही जंगलामध्ये जाऊन ज्यावेळी अशी हत्या वगैरे करतात काळविटांची किंवा अशा प्राण्यांची निष्पाप प्राण्यांची त्यावेळी त्यांच्यावरती कोर्ट केस होते आणि त्यांना कदाचित शिक्षा होण्याची शक्यताही असते कोर्टामार्फत। तर मग अशा निष्पाप प्राण्यांची हत्या का बरं केली जाते, वाघ जरी असला तरी काय झालं, त्याच्यासाठी प्राण्यांना मारून खाणं हे त्याचं नैसर्गिक अन्य आहे। तर असं सांगितलं तर वैदिक संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे। असं उगीच प्लेजर हंटिंग ज्याला म्हणतात की आम्हाला आनंद यावं म्हणून दुसऱ्याची आम्ही हत्या करतो असा त्या मागचा भाग नाहीये। त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक भाग आहे की महाभारतामध्ये असं सांगितलेलं आहे ज्यावेळी एखाद्या जंगलाचा किंवा पर्यावरणाचा संतुलन बिघडतो कशामुळे, तर ज्यावेळी हिंस्त्र श्वापदांची संख्या जास्ती वाढते त्यांचा बॅलन्स इम्बॅलन्स होतो त्या ठिकाणी त्यांची संख्या कमी करण्यासाठी लुप्त करण्यासाठी नाही तर त्या ठिकाणी ते काय करतात अशा प्रकारे क्षत्रियांना हत्या करण्याची संधी असते किंवा त्यांना तशी मुबलक असते। आणि दुसरं आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना अशा प्रकारचे एक युद्ध ज्यावेळी होत नाहीये त्या युद्धाची तयारी करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा एक ट्रेनिंगचा काय असतो अविभाज्य घटक असतो। कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे क्षत्रियांचे ब्राह्मणांचे क्षुद्रांचे वैश्यांचे काय हे जे वर्णाश्रम पद्धती आहे ह्यांची काय कर्तव्य आहेत, तर 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो 42वा श्लोक, त्या श्लोकामध्ये सांगितलं आहे क्षत्रियांचं खास करून शौर्यम तेजो धुतीर्दाक्षम युद्धेच्या अपपलायनम दानमीश्वरम भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम। क्षत्रियांची कार्य काय आहेत, स्वभाव काय आहे, शौर्य तेज निर्धार दक्षता युद्धामध्ये धैर्य युद्धेच्या अपिपलायनम, युद्धेची अपिपलायनम म्हणजे युद्धभूमीवरनं क्षत्रियांना पाठ दाखवून परत पळायची त्यांना काय नाहीये त्यांना अलाउड नाहीये त्यांना ते तसं म्हणजे क्षत्रियाला कधी पाठीवरती बाण लागलेला हे त्याच्यासाठी काय समजलं जात नाही भूषण समजलं त्याच्यासाठी दूषण असं हे समजलं जातं। तर अशा प्रकारे आपण बघू शकतो जर का एखादा सामान्य माणूस अशा एखाद्या कुरुक्षेत्राला काय भयंकर मोठ्या अशा युद्धस्थळावरती तो गेला आणि हजारो लाखो करोडो सैन्य त्याने बघितलं त्या रणांगणावरती जे आता युद्धभूमीवरती सज्ज झालेले आहेत हल्ला करण्यासाठी आणि आक्रमण करण्यासाठी तलवारी भाले आणि अशा प्रकारचे धनुष्यबाण वगैरे घेऊन ते बघून एक साधारण म्हणून ज्याला काही ट्रेनिंग मिळालेलं नाहीये तो काय होईल गलित गात राहून तिथनं पळून तरी जाईल किंवा अशा प्रकारे ज्या युद्धामध्ये मुंडकी डोकी कापली जातात हात कापले जातात रक्तांचे पाठ वाहत असतात त्या ठिकाणी असं रक्त सगळीकडे बघून सामान्य माणूस काय होऊ शकेल मूर्छित पडू शकेल। तर ते असं न व्हावं त्यांच्याकडे तेज शक्ती धैर्य यावं डिटर्मिनेशन यावं आणि युद्ध करण्याची त्यांना एक कला यावी समोरासमोर आणि त्यामुळे त्यांचा एक ट्रेनिंगचा भाग म्हणून तो ते अशा प्रकारे त्यांना हत्या करण्याची सवलत दिलेली असते। आता दुसरं आपण असं बघूयात की या ठिकाणी कृष्ण श्रीकृष्ण जे आहेत ते अशा प्रकारे क्षात्र धर्मावरती आणि धर्मयुद्धामध्ये हत्या करणे ही हिंसा नाही आहे हे धार्मिक तत्वांवरती आधारित का बरे सांगतायत। श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय, श्री लॉर्ड जगन्नाथ बलदेव शुभधर्माय श्रीताय गौरचंद्र भगवान की जय, यामध्ये काय धार्मिक तत्व याच्यामध्ये आहेत जेणेकरून ते असे करू शकतात आणि ती हत्या होत नाही। या ठिकाणी प्रभुपाद मला वाटतं त्यांनी इथे कोट केलेलं नाहीये, पण मला वाटतं महाभारतातून त्यांनी हे दोन श्लोक इथे कोट केलेले आहेत, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळी वैदिक काळामध्ये ब्राह्मण अशा प्रकारे यज्ञ करायचे तर त्या यज्ञांमध्ये अनेक वेळा आपण बघू शकतो की पशूंचा बळी हा दिला जायचा। तर मग असं आहे का की अशा प्रकारे निष्पाप पशूंना का बरे त्यांना मारलं जातं यज्ञामध्ये, आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं धर्मतत्व आहे, असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो। तर त्याचं उत्तर दिलेलं आहे, आजच्या काळामध्ये हे शक्य नाहीये, पण वैदिक संस्कृतीतले जे आधीच्या काळातले ब्राह्मण होते त्यांचं जे तेज ब्रह्मतेज जे होतं, त्यांचे जे संस्कृताचं जे मंत्रांचं जे उच्चारण होतं, त्यांची स्वतःची जी हृदयाची शुद्धता होती, आचरण जे होतं ते इतके उच्च पातळीचं होतं की त्यांच्या मंत्रामध्ये इतकं सामर्थ्य असायचं की ज्यावेळी असा एखादा पशु त्या अग्नीमध्ये स्वाहा केला जायचा यज्ञाच्या अग्नीमध्ये, तर तो खाण्यासाठी बळी नाही द्यायचा, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं धर्मतत्व होतं की तो यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर त्या प्राण्याला नैसर्गिक उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे, सायकल ऑफ इव्होल्युशन, त्याच्याप्रमाणे हळूहळूहळू त्याला मनुष्य योनीपर्यंत येण्याची जो अनेक प्रचंड मोठा काळ लागणार आहे तो काळ न लागता तात्काळ त्याला काय व्हायचं, त्याचं जे रूपांतर आहे हे प्राण्याच्या शरीरातून एका मनुष्याच्या मनुष्य योनी त्याला प्राप्त व्हायचे। मनुष्याचं शरीर जे सगळ्यांमध्ये हायेस्ट समजलं जातं ते त्याला काय व्हायचं, ते त्याला प्राप्त व्हायचं। आणि दुसरं कारण असं की आपण बघतो की अर्जुनाने जे दुसरं आणि तिसरं कारण झालं की मला माझ्या अशा प्रकारे स्वजनांना मारून, नातलगांना मारून, ज्यांच्याबरोबर आनंद साजरा करायचा तेच जर का नसतील तर मी आनंद कसा साजरा करेन, आणि अशा प्रकारे मला नातेवाईकांना मारून पाप लागेल, ही त्यांनी जी दोन कारणं दिली। या ठिकाणी श्रीकृष्ण आता सांगतायत कर्मकांड ह्या जो वेदांचा एक भाग आहे, कर्मकांड म्हणजे काय, कांड म्हणजे भाग, आणि कर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्य किंवा वेगवेगळ्या प्रकारची उपासना ही जी केली जाते ती खास करून भौतिक लाभ, म्हणजे मला चांगलं एखादं बाबा पत्नी मिळू दे किंवा पती मिळू दे, मला पैसा अडका मिळू देत किंवा मला चांगलं आरोग्य मिळू देत, अशा प्रकारची उपासना करून अशा प्रकारचे देवी देवतांकडून भगवंतांकडून मागण्याची मुभा ही कर्मकांडामध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त भौतिक लाभ आहे, त्यासाठी अशी लोक अशा प्रकारची उपासना किंवा धर्माचं अनुष्ठान ते करू शकतात। तर त्या ठिकाणी ते हे सांगितलेलं आहे। तर श्रीकृष्ण अर्जुनाला या भागामध्ये सांगू इच्छित आहेत की हे बघ, अशा प्रकारचे ते सांगतायत की युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असेच क्षत्रियाला कोणतेही कार्य नाही धर्मतत्वांसाठी। तर ते सांगू इच्छित आहेत की क्षत्रियाला युद्ध करणं म्हणजे, खास करून धर्मयुद्ध करणं म्हणजे, ज्याला इंग्रजीमध्ये विन विन सिच्युएशन म्हणतात, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो चित भी मेरी और पट भी मेरा, मग काही झालं तरी श्रीकृष्ण त्यांना सांगू इच्छित आहेत की तुझा आनंद जो आहे तो हिरावून घेतला जाणार नाही। का जर का तू युद्ध जिंकलंस तर तुला काय मिळणार आहे, समृद्ध राज्य मिळणार आहे, आणि त्या राज्याचा तू उपभोग घेऊ शकशील, तो तसा आनंद साजरा करू शकशील। आणि जर का तू धारातीर्थी पडलास, शत्रूंकडून मारला गेलास, तर तुला काय होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल। अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुला काय होईल, विन विन सिच्युएशन, दोन्ही काही झालं तरी तुझा जो आनंद आहे तो हिरावून घेतला जाणार नाही। अशा प्रकारे त्यामुळे क्षत्रिय धर्माचं जे महत्व आहे, क्षात्र धर्म पालन करणं, हे ते स्ट्रेस करून त्याच्यावर भर देऊन ते या ठिकाणी अर्जुनाला सांगू इच्छित आहेत। आणि तिसरं जे कारण होतं अर्जुनाचं की अशा प्रकारे आम्हाला, मला पाप लागेल, माझ्या गुरु जे द्रोणाचार्य आहेत किंवा माझे जे पितामह भीष्म आहेत ज्यांनी मला इतकं लाडानी माझं प्रेमाने पालन पोषण केलेलं आहे लहानपणापासून, ज्यावेळी माझे वडील नव्हते माझ्या आजोबांनी पालन पोषण केलंय, तर त्यांना मी कसं काय मारू, ते माझे गुरुवर्य आहेत, माझ्या पूजेचे पूजा करण्याचे समान आहेत, त्यांना मारणं म्हणजे पाप लागेल। तर त्या ठिकाणी कृष्ण त्याला सांगतायत की तसं ते तुला पाप लागणार नाहीये, का बरं। तर प्रभुपाद या ठिकाणी या दोन श्लोकांमध्ये ब्राह्मणांचं जे हे देत आहेत, उदाहरण देत आहेत की अशा प्रकारे ज्यावेळी ब्राह्मण यज्ञामध्ये पशूंचा बळी द्यायचा, जसं मी आधी ऑलरेडी सांगितलं की तो बळी हा त्याच्यामध्ये धर्मतत्व काय आहे, ब्राह्मणांना त्यावेळी आपला यज्ञ यजमान जे आहेत यज्ञाचे त्यांना हे पटवून द्यायचं आहे, खात्री करायची आहे की आपला जो यज्ञ चालू आहे तो कसा यशस्वी रीतीने वाटचाल करतो आहे याची खात्री करण्यासाठी ते असे पशूंना बळी द्यायचे की ज्यांचं रूपांतर मनुष्य योनीमध्ये झालं रूपामध्ये की त्याचं काय कन्फर्मेशन आहे की यज्ञ आपला मंत्राचं उच्चारण वगैरे जे काही आहे यंत्रजी सामुग्री वगैरे जे आहे ते सर्व काही शुद्ध आहे आणि बरोबर चाललंय. जसं आपण बघतो उदाहरण द्यायचं झालं तर किचनमध्ये ज्यावेळी आपण एखादा स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बनवतो आणि त्यावेळी आपण फोडणी देतो तर फोडणी देताना काय करतो आपण भांड्यामध्ये आधी तेल घालतो आणि तेल गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो मोहरी टाकतो त्याच्यामध्ये आणि मोहरीचा जोपर्यंत चटचट असा आवाज येत नाही मोहरी फुटत नाही तोपर्यंत आपण पुढची सामग्री काय नाही करत टाकत नाही. त्याचप्रकारे चटचट आवाज आला की म्हणजे काय आपल्याला कळलं की आता काय झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता पुढचं आपण प्रोसिजर करू शकतो. त्याचप्रमाणे ते सांगतायत की वैदिक काळामध्ये इतके ब्राह्मण श्रेष्ठ होते पॉवरफुल होते त्यांच्यामध्ये इतकं तेज आणि ब्रह्मतेज होतं आणि मंत्राचं उच्चारण वगैरे सगळं इतकं छान होतं की ते अशा प्रकारे टेस्ट करून खात्री करायचे स्वतःची आणि यजमानांची की बाबा हे सगळं आता काय चाललेलं आहे बरोबर आहे. आणि अशा प्रकारे धर्मतत्व काय आहे तिथे तर अशा प्रकारे ब्राह्मणांची खात्री व्हायची यजमानांची खात्री व्हायची आणि जे प्राणी आहे मुका प्राणी त्यालाही त्याला मनुष्य योनी प्राप्त व्हायची अशा प्रकारे सगळ्यांचाच फायदा व्हायचा. आणि प्रभुपाद त्या ठिकाणी आपल्याला कॉशन करतायत की अशा प्रकारचे यज्ञ आपण कलियुगामध्ये करू शकत नाही. का तर अशा प्रकारचे ब्राह्मण जे शुद्ध ब्राह्मण आहेत शुद्ध सामग्री जी आहे ती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाही आहे. कलियुगामध्ये सगळं अशुद्धतेचं जास्ती प्रमाण आहे आणि त्यामुळे ते सांगतात आपल्याला की कलियुगामध्ये फक्त एकच प्रकारचं यज्ञ आहे. एक दोन प्रकारचे आहेत आपण याला म्हणू शकतो की जपयज्ञ यज्ञानाम जपयज्ञ अस्मी 10व्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत किंवा संकीर्तन यज्ञ जो चैतन्य महाप्रभूंनी कलियुगामध्ये त्याचा प्रारंभ केलेला आहे तर हे दोन यज्ञ आपण या कलियुगामध्ये करू शकतो. तर कोणी असं म्हणू शकेल की क्षत्रियांनी जर का कोणाची हत्या केली शत्रूंनी दुसऱ्याला मारलं पोट समोरच्याला मारलं तर ते हत्या का नाही होत बरे असा एक प्रश्न एखादा येऊ शकतो. तर याच्यामध्ये काय धर्मतत्व आहे तर याचं धर्मतत्व असं सांगितलं आहे की गीतेमध्ये चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण सांगतायत की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्या सगळ्यांना तो श्लोक फेमस श्लोक माहिती असेल की श्रीकृष्णांचं अवतरण झालेलं आहे धरतीवरती कशासाठी तर धर्मतत्व धर्माचं काय पुनर्स्थापना धर्माला ज्या ज्यावेळी ग्लानी येते यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत त्याचं पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीकृष्ण युगानुयुगे काय करतायत परत परत या ठिकाणी येत आहेत आणि धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न करतायत. आणि पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या तात्पर्यमध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की अशा प्रकारे धर्माचे जे पिता आहेत श्रीकृष्ण स्वतः त्या ठिकाणी कुरुक्षेत्रासारख्या धर्मस्थळावरती उपलब्ध आहेत आणि त्यांचा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे अधर्मी लोक जे आहेत सारे डी कंपनी दुर्योधन दुःशासन वगैरे या अधर्मी लोकांना एकत्र गोळा करून त्यांचा नायनाट करणे आणि धार्मिक जे पांडव आहेत त्यांना राजगद्दीवरती बसवून अशा प्रकारे धर्माची स्थापना करणे हे भगवंतांनी काय केलेलं आहे ते स्वतःचं असं मिशन म्हणून ते या ठिकाणी इथं आलेले आहेत. आणि त्यामुळे प्रभुपाद लिहितात की अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो 36वा श्लोक ज्या ठिकाणी अशा प्रकारे अर्जुन सांगतो की आपल्याला पाप लागेल त्या ठिकाणी तात्पर्यमध्ये प्रभुपाद लिहितात की धर्मग्रंथांमध्ये अशी व्याख्या केलेली आहे की 6 प्रकारचे आतताई किंवा आक्रमक आहेत ज्यांनी तुमच्यावरती आक्रमण केल्यानंतर त्यांना जर का तुम्ही ठार मारलं तर तुम्हाला पाप लागत नाही. तर कुठले हे 6 प्रकारचे आतताई वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आतताई असतात. जो विष देतो जो घराला आग लावतो जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांशी हल्ला करतो जो संपत्ती लुटतो जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि जो परपत्नीचे अपहरण करतो अशा आतताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता असे या प्रकारे या ठिकाणी ते प्रभुपाद आपल्याला सांगतायत. त्याप्रमाणे आपण बघू शकतो की कृष्ण त्याला या ठिकाणी सांगू इच्छित आहेत की तू जे सांगायचा प्रयत्न करतोयस की नातलगांना मारल्यामुळे मला आपल्याला किंवा मला पाप लागेल, तर कृष्ण त्या ठिकाणी कन्क्लूड करत आहेत की युद्ध केल्यामुळे आणि त्यांना ठार मारल्यामुळे तुला पाप लागणार नाहीये, तर जर का तू युद्ध केलं नाहीस तर तुला पाप लागेल. का? कारण क्षत्रियासाठी अशा प्रकारची सुवर्ण संधी आहे धर्मयुद्धामध्ये भाग घेणं दोन्ही प्रकारे. आणि त्यांनी जर का त्याचं पालन केलं नाही क्षत्रिय धर्माचं तर त्याला काय होऊ लागेल, पाप लागू शकेल, असं ते त्याला सांगतायत. आणि आता तिसरी गोष्ट जी प्रभुपाद आपल्याला या ठिकाणी सांगतायत तात्पर्यमध्ये की दोन प्रकारचे स्वधर्म असतात. ते कुठलेच स्वधर्म दोन प्रकारचे? तर या ठिकाणी ते सांगतायत की शारीरिक स्तरावरती आणि आध्यात्मिक स्तरावरची असे ते दोन प्रकारचे स्वधर्म आहेत. तर शारीरिक प्रकार शारीरिक स्तरावरचा जो स्वधर्म आहे त्याला काय म्हणलेलं आहे, तर त्याला वर्णाश्रम असं म्हणलेलं आहे. तर वर्णाश्रम म्हणजे काय आणि याची स्थापना कोणी केली, कुठून आला हा वर्णाश्रम, तर याची पुष्टी पण गीतेमध्येच केलेली आहे. तर भगवद्गीतेमध्ये 4th अध्यायामध्ये 13व्या श्लोकमध्ये श्रीकृष्ण सांगतायत चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. तर मी या समाजामध्ये 4 वर्णांची आणि 4 आश्रमांची स्थापना केलेली आहे आणि ती कशी केलेली आहे, गुणकर्म विभागशः. त्याची विभागणी मी गुण जे प्रकृतीचे 3 गुण आहेत सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या गुणांच्या प्रभावाखाली जे अनेक अनेक स्वाभाविक आपल्यामध्ये जे गुण आहेत किंवा आपला जो स्वभाव आहे तो एक, आणि दुसरं म्हणजे या गुणांना अनुसरून आपण काही ठराविक कार्य करण्याच्या मागे आपला कल असतो. आजकाल विद्यार्थ्यांची पण कल चाचणी होते. तर तशा प्रकारचं जे इन्क्लिनेशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात त्या इन्क्लिनेशन प्रमाणे काय करू शकतात ते आपापलं कार्य करतात. आणि याच्याप्रमाणे 4 वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि 4 आश्रम ज्यांना ब्रह्मचारी आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशी 4 नावं दिलेली आहेत. तर ही जी वैद्य आजकाल जर का आपण बघितलं तर आजकाल सगळी सिस्टम जी आहे समाजाची ही सगळी ज्याला इंग्रजीमध्ये टॉपसी टर्वी ज्याला म्हणतात किंवा सगळं उलट सुलट सगळं चालू आहे आणि अशा प्रकारे उत्पात या समाजामध्ये मांडलेलं आहे. कारण आजकाल समाजामध्ये असे प्रकारचे जे वर्ण आहेत किंवा ज्या जाती आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ह्या जाती या कर्म आणि गुणांना सुरू नसून तर त्या कशाप्रमाणे आहेत, बाय बर्थ आहेत. जो ब्राह्मणाचा मुलगा आहे तो ऑटोमॅटिक काय होतो, ब्राह्मणाचा मुलगा होतो. तर हे कशाप्रमाणे आहे, जर का एखादा इंजिनियर किंवा डॉक्टर असेल तर त्याचा मुलगा ऑटोमॅटिक डॉक्टर होतो का, तर त्याचा मुलगा ऑटोमॅटिक डॉक्टर होऊ शकत नाही. हां, जर का वडील डॉक्टर असतील तर त्याला डॉक्टर व्हायची खूप जास्ती संधी आहे, पण त्याला स्वतःला अभ्यास करावा लागेल, मार्क मिळवावे लागतील, कष्ट करावे लागतील, क्वालिफाय करून मग तो काय करू शकतो, डॉक्टर बनू शकतो. अशाच प्रकारे त्या कार्याप्रमाणे आणि गुणांप्रमाणे तो त्या प्रकारचे ते कार्य घेऊ शकतो, त्या प्रकारच्या वर्णामध्ये तो स्थित होऊ शकतो. पण आजकाल आपण बघू शकतो की ह्या सर्व ज्या जाती वगैरे आहेत आरक्षण वगैरे हे सर्व कशामुळे झालेलं आहे, ह्याच्यामध्ये राजकारणासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. तर अशा प्रकारची सिस्टम किंवा समाजाची विभागणी ही वैदिक संस्कृतीमध्ये नव्हती, तर ती कसं होती, ती वैदिक वर्णाश्रम होता. तर प्रभुपाद त्या ठिकाणी उदाहरण देतात की जसं एखादं शरीर असतं आपलं, त्या शरीरामध्ये डोकं आहे, 2 हात आहेत, पोट आहे आणि पाय पण आहेत, तर यांची तुलना केली गेलेली आहे जे समाज एक समाजाचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये प्रभुपाद सांगतात की ब्राह्मणांना काय समजलं जातं, ब्राह्मणांना समाजाचं डोकं समजलं जातं, क्षत्रियांना समाजाचे हे जे बाहू आहेत ज्यांनी संरक्षण केलं जातं शस्त्रास्त्र चालवून ते शस्त्र ते त्या प्रकारे संरक्षण देणं हे क्षत्रियांचं कार्य आहे. आणि जे वैश्य आहेत जे मर्कंटाईल किंवा बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचं व्यापार कृषी गोरक्ष वाणिज्य अशा प्रकारे गीतेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे त्यांच्या कार्यांचं, तर ते अशा प्रकारे समाजाचं काय करतायत, पोट भरण्याचं किंवा उदरनिर्वाहाचं कार्य करतायत, व्यापार वगैरे करून शेती करून गोरक्षा करून अशा प्रकारे. आणि जे क्षुद्र आहेत त्यांची तुलना केली गेली आहे पायांची. का? कारण या अशा प्रकारचं जे ज्यांच्याकडे असे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी नाही आहे किंवा ज्यांच्याकडे अशी लीडरशिप क्वालिटीज नाही आहेत क्षत्रियांसारखी, किंवा ज्यांच्याकडे व्यापार करण्याची पण मानसिकता नाही आहे, ते लोक काय करू शकतात, ते या तिन्ही सरांची काय करू शकतात, शुश्रूषा करू शकतात. किंवा आपण बघू शकतो ब्राह्मणांना पण काही ना काही लेबर लागतं, क्षत्रियांना पण सैन्य लागतं, व्यापार करण्यासाठी पण आपल्याला काही लेबर लागू शकतं. तर अशा प्रकारे शूद्रांचं कार्य जे आहे हे फक्त म्हणजे लेबर असं प्रकारे त्यांना लेबल नव्हतं, तर त्यांच्याकडे अनेक अनेक प्रकारची स्किल्स किंवा कौशल्य कला त्यांच्याकडे उद्भूत होत्या, आणि त्याच्या प्रकारे ती समाजाची आणि तिन्ही वर्णांची काय करायचे, सेवा करायचे. आणि हे जे चार विभागणी झालेली आहे ह्याला म्हणलेलं आहे सामाजिक विभागणी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र वर्णाप्रमाणे किंवा ज्याला जातीप्रमाणे. आणि हे सर्व सायंटिफिक आहे आणि सगळीकडे प्रचलित आहे. आणि दुसरं जे आहे चार आध्यात्मिक वर्गीकरण जे केलेलं आहे समाजाचं, त्यामध्ये आहे एक ब्रह्मचर्याश्रम, ज्याच्याला मला आपण आजकालच्या जीवनामध्ये म्हणू शकतो स्टुडंट लाईफ, ज्याच्यामध्ये अध्ययन करणं आहे, नॉर्मल मटेरियल एज्युकेशन अध्ययन करणं आणि त्याचबरोबर वैदिक संस्कृतीचंही अध्ययन करणं. नंतर जे आहे गृहस्थ आश्रम, सांसारिक जीवनामध्ये पती पत्नी या नात्याने आपण संसार करून या सर्व समाजाचं जे पोषण, जे काही आपल्याला पैसे लागतात, त्या आपण बघू शकतो या चारही आश्रमामध्ये फक्त गृहस्थ आश्रम हा एकच आश्रम आहे जो अशा प्रकारे उदरनिर्वाहाची साधनं निर्माण करून तो तिन्ही आश्रमांना काय करतोय, फीड करतोय, किंवा त्यांना खाण्यापिण्यासाठी जे काही उपलब्ध करून द्यायचं आहे तेही त्यांना करून देतो आहे. त्याच्या पुढचा जो आश्रम आहे तो वानप्रस्थ आश्रम, जे वृद्ध लोक आहेत ज्यांनी आता रिटायरमेंट घेतलेलं आहे त्या लोकांना म्हणजे यांच्याकडे खूप काही ज्ञानाचा साठा आहे आणि अशा प्रकारे ते लोकांना गायडन्स किंवा आपल्या मुलाबाळांना समाजाला गाईड करू शकतात आपल्या ज्ञानवृद्धाने. तर त्या ज्ञानवृद्धांचं वर्णन म्हणजे रिटायर्ड पीपल किंवा वानप्रस्थाश्रम. आणि संन्यासाश्रम म्हणजे ते जे समाजाला भौतिक दृष्टिकोनातून किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैदिक संस्कृतीमध्ये अध्यात्माचं खूप महत्त्व आहे, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून खास करून समाजाला एक प्रकारची दिशा देणं, डायरेक्शन देणं, हे काम जे होतं ते संन्यासी लोकांचं होतं. त्याप्रकारे ते त्यांच्या डोक्याची तुलना आहे आणि जे ब्रह्मचारी त्यांची पायाशी तुलना केली गेली आहे, गृहस्थ म्हणजे ते उदरभरण करणे आणि वानप्रस्था जे आहे त्यांचं संरक्षण म्हणजे ज्ञानाने संरक्षण करणं, अशी त्यांची काय केली गेली आहे, तुलना केली गेली आहे. तर प्रभुपाद त्या ठिकाणी सांगतात की कोणी म्हणू शकेल की काय बाबा पाय काय, तुम्ही काय क्षुद्र आहात, तुमची काय म्हणजे फार तुम्ही क्षुद्र म्हणजे सगळ्यात लहान आहात. तर अशा प्रकारचा भाव हा ब्राह्मणांचा किंवा इतर तीन वर्णांचा क्षुद्रांकडे नसायचा. तर ही सगळी जी सिस्टम क्रिएट केली गेलेली आहे तर ती दॅट इज द बेसिस होता एक दुसऱ्यांना कोऑपरेशन करणे, सहकार्य करणे. तर आपण बघू शकतो शरीरामध्ये हात पाय आणि जे उदर आहे आणि आपलं जे डोकं आहे यांचं ज्यावेळी सुनियंत्रण चालतं, ते एकमेकांना कोऑपरेट करतात, त्यावेळी शरीर काय असू शकतं, वेग योग्य प्रकारे त्याचं मेंटेनन्स होऊ शकतं. पण असं नाही की ब्राह्मण धर्म म्हणायचे की तुम्ही क्षुद्र तुमची आम्हाला गरज नाही. आपण असं म्हणू शकतो का, हां रिलेटिव्हली शरीरामध्ये डोकं हे जास्ती महत्वाचं आहे, पण आपण असं म्हणू शकतो की मला पायाची गरज नाही, तुम्ही पाय कापून टाका, असं आपण म्हणू शकत नाही. रिलेटिव्हली हे डोकं जास्ती महत्वाचं आहे. आणि म्हणूनच प्रभुपादांनी जी इस्कॉनची स्थापना केली, प्रभुपादांचा उद्देश होता की समाजामध्ये असा एक वर्ग निर्माण करणं, इस्कॉनची स्थापना करून की जो समाजाला अशा प्रकारची एक दिशा देऊ शकेल, जो ब्राह्मणांचं कार्य करू शकेल, एक वर्ग इस्कॉनमधून असा निघेल की जो गीता भागवतमचं अध्ययन करून त्याच्यामध्ये जी काही धर्मतत्व आहेत, भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती कशी केली त्यापासून ते अगदी भगवंतांचं जे आध्यात्मिक जगत आहे, भौतिक जगत आहे, या सगळ्यांचं वर्णन आणि कशाप्रकारे मनुष्य जीवनामध्ये आपलं एकमात्र लक्ष असलं पाहिजे ते म्हणजे आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करणे. आणि हे कसं प्राप्त करू शकतो आणि हे वैदिक संस्कृती किंवा वैदिक ग्रंथांच्या वरती आधारून श्रीमद भगवद्गीता आणि भागवतम याच्या प्रकारे काय करू शकतात, असा एक वर्ग इस्कॉनमध्ये येऊन तो समाजाला गाईड करू शकेल, या उद्देशाने त्यांनी काय केलेले आहे, समाजाची या ठिकाणी इस्कॉनची अशा प्रकारे स्थापना केलेली आहे. आणि हा जो भगवद्गीतेचा क्लास आहे 11:30 मराठीमध्ये, हाही याचाच एक भाग आहे, जेणेकरून आपण एखादा श्लोक घेऊन गीतेमध्ये त्याच्यावरती अशा प्रकारे चर्चा करू शकू. मग कोणी म्हणू शकेल, कोणाला असा एखादा प्रश्न उपस्थित होऊ शकेल की तुम्ही म्हणताय ठीक आहे बाबा, चार वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि चार आश्रम आहेत, पण मला काही आता माहिती नाही की मी कुठल्या वर्णाला बिलॉंग करतो. मी तर आता ऑलरेडी लग्न झालेलं आहे माझं आणि मला माहिती नाही मी काही ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे किंवा नाही, किंवा मी ब्रह्मचारी नव्हतो, ब्रह्मचारी आश्रम मी स्वीकार केलेला नव्हता, किंवा मी संन्यास आश्रम पण कधी स्वीकार करणार नाही. तर मग माझं काय करते हो, किंवा मग मी काय केलं पाहिजे. आणि त्यासाठीच या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचा जो स्वधर्म प्रभुपाद या ठिकाणी एक्सप्लेन करतायत तो आहे, वर्णाश्रम हा झाला बाह्य स्वरूप किंवा जो शारीरिक स्तरावरती आहे, आणि दुसरा आध्यात्मिक स्तरावरती जो आहे ज्याचं ज्याला स्वधर्म म्हणलेला आहे त्याला तो आध्यात्मिक स्तरावरती. आध्यात्मिक स्तरावरती आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जो कोणी असू किंवा कुठल्याही आश्रमामध्ये असू तर आपल्या सगळ्यांना समान संधी आहे. कशासाठी? आत्मसाक्षात्कारासाठी. कारण आपलं मूळ स्वरूप जे काय आहे आत्मस्वरूप आहे, आणि सगळे बाहेरून आपल्याला वेगळे लेबल्स लागलेले आहेत की आपण स्टुडंट आहोत, मॅरिड आहोत, रिटायर्ड आहोत किंवा अमुक अमुक प्रकारची. तर अशा प्रकारे जर का आपण आध्यात्मिक स्वधर्माचं जर का पालन करायचा प्रयत्न केला, भगवंतांचं भक्ती भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा प्रयत्न केला, गीता भागवतमध्ये जे दिलेलं आहे ज्ञान आहे, जी वैदिक संस्कृती आहे त्याचा आपण जर का समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आत्मसाक्षात्कारावरतीच्या मार्गावरती आपण जर का लागलो तर हे सगळ्यात काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्या काही आश्रमामध्ये आपल्याला माहिती असू दे किंवा नसू देत, अशा प्रकारे जर का गांभीर्याने आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला तर आपण बघू शकतो की आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उन्नती होणार आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळी गीतेचं संपूर्ण ज्ञान दिल्यानंतर आपण बघू शकतो की ज्यावेळी अर्जुन तयार झाला युद्ध करण्यासाठी तर तो फक्त कर्मकांडावरती आधारित कुठल्याही भौतिक लाभांनी प्रेरित होऊन तो युद्ध करण्यासाठी तयार झालेला नव्हता. तर हे गीतेचं संपूर्ण ज्ञान त्याला समजल्यानंतर तो म्हणतोय की आता मी काय करेन, करिष्ये वचनम तव, तू सांगतोयस कृष्णा त्याप्रमाणे मी तुमची भक्तिमय सेवा म्हणून मी हे धर्मयुद्धामध्ये भाग घेईन आणि अशा प्रकारे माझ्या नातलगांची सेवा करण्यासाठी मी तयार होईन. तर अशा प्रकारे जर का आपण आध्यात्मिक स्तरावरती स्थित असू आणि त्या प्रकारची जर का आपली चेतना असेल तर आपण जे काही काम करत असू, जे काही आश्रमामध्ये असू, जे काही आपण वर्णामध्ये असू, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आध्यात्मिक उन्नती स्वतःची कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकू आपण. आणि मग जर का अशी वेळ आली की कोणाला असा एखादा प्रश्न पडला की हे जे दोन प्रकारचे स्वधर्म आहेत, एक आहे शारीरिक स्तरावरती वर्णाश्रम धर्म तुम्ही जो सांगितला आणि दुसरा जो आहे आध्यात्मिक स्वधर्म, तर याच्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये संतुलन ठेवायचा प्रयत्न करतोय, बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतोय, पण ती तारेवरची कसरत आपली चालू आहे. सगळीकडे बॅलन्स ठेवणं आपल्याला कधी कधी ऑफिसमध्ये जास्ती वेळ दिला तर घरच्यांना वेळ देऊ शकत नाही, घरच्यांना वेळ दिला तर ऑफिसचं काम मागे पडतं, अशा प्रकारे कसरत ही चालू असते. आणि त्यामध्ये मग परत आध्यात्मिक अशा प्रकारे आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करणे, भक्तीच्या मार्गाचा स्वीकार करणे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे, गीता भागवतमचं अध्ययन करणे, हे म्हणजे अजून आपल्या कसरतीमध्ये आणखीन एक अंग टाकण्यासारखं आहे. तर मग आपण त्याच्यामध्ये कुठल्याला जास्ती महत्त्व द्यायचा असं जर का कोणाला प्रश्न पडला किंवा अशी काही वेळ आली तर या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये जो पाचवा अध्याय येतो, ज्या ठिकाणी नारद मुनी एक 12 महाजनांपैकी एक महाजन आहेत आणि जे वेदव्यास आहेत त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत, तर ते त्या ठिकाणी 17व्या श्लोकमध्ये व्यासदेवांना श्रीमद भागवतमची रचना करण्यासाठी काही सूचना देत आहेत. आणि त्या सूचना देताना ते 17व्या श्लोकमध्ये सांगतायत की त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर् भजन अपक्वो अथ पतेत् ततो यदि यत्र क्वा वा भद्रम् अभूदमुष्य किं को वार्थ आप्तो अभजतां स्वधर्मत. या ठिकाणी ते निर्भत्सना करतायत, या ठिकाणी सांगतायत की त्यक्त्वा स्वधर्मं, जर का एखाद्यानी अशा प्रकारचे बाह्य स्वरूप किंवा शारीरिक स्वरूपावर शारीरिक स्तरावरच्या स्वधर्माचा जरी त्याग केला, त्यक्त्वा स्वधर्मम चरणांबुजम हरे, चरणांबुजम हरे म्हणजे चरण अंबुज, अंबुज म्हणजे जे कमळ असतं जे पाण्यामध्ये, पाण्याला अंबू म्हणतात, ज म्हणजे जन्म घेतलेला आहे पाण्यामध्ये, चरणांबुजम हरेर, जे हरी आहे जे श्रीकृष्ण आहेत त्यांच्या चरण कमलांचा म्हणजे त्यांच्या भक्तींचा, ज्यांच्या भक्तिमय सेवेचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, तर त्या अशा प्रकारे भक्तिमार्गाचा स्वीकार करून जर का एखाद्याचं पतन जरी झालं, म्हणजे जो जर का आपल्या मार्गावरनं अशा प्रकारचा मार्ग स्वीकारून स्वीकारल्यानंतर जर का एखादा पदप्रश्न जरी झाला आणि भक्तीचा मार्ग त्यांनी मध्येच जरी सोडून दिला तरी त्याच्यामध्ये काही नुकसान नाहीये. आणि ते त्या उलट ते म्हणतात, एखाद्यानी बाह्य स्वरूपाने आपल्या चारही वर्णांचं आणि आश्रमाचं जरी पालन केलं तरी को आप तो अभजताम स्वधर्म, आणि त्यांनी जर का भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार नाही केला तर त्याच्या त्या स्वधर्माचा काहीही फायदा नाहीये. अशा या ठिकाणी ते आध्यात्मिक स्तरावरच्या स्वधर्माला जास्ती महत्व देत आहेत, जास्ती भर देत आहेत. आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बघू शकतो जे आमच्या मंदिरामध्ये ब्रह्मचारी आहेत किंवा जे भगवे वस्त्र घातलेले लोक डिवोटीज आहेत, भक्त आहेत ज्यांनी शिखा ठेवलेली आहे आणि सर्व प्रकारे त्यांनी आपल्या शारीरिक स्तरावरतील जबाबदाऱ्यांचा त्याग केलेला आहे, त्या ठिकाणी काही समाजातले लोक त्यांचं कधी कधी टीका करतात, अरे हे काय तुम्ही इंजिनियर आहात, डॉक्टर आहात, तुम्ही आमची एक सीट घालवलीत इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची सीट घालवलीत आणि अशा प्रकारे तुम्ही हे अशा प्रकारची भक्ती भक्ती करून कृष्ण कृष्ण करून तुम्ही कशा प्रकारे राष्ट्राची किंवा आपल्या राष्ट्राची जो आर्थिक विकास GDP वगैरे ग्रोथ आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचं तुम्ही योगदान देताय, काय तुमचं कार्य आहे, तुम्ही आपल्या आई वडिलांना सोडलेलं आहे त्यांची सेवा करायची, तुम्ही भगवंतांची सेवा का करतायत, अशा प्रकारे कधी कधी तो त्यांच्याकडे ते प्रश्न विचारतायत. तर त्याचं उत्तर या ठिकाणी नारद मुनी देत आहेत आणि ते सांगतायत की हे सर्व जे आहे हे फार महत्वाचं आहे. आपलं जर का असं काही कधी प्रश्न आला, वर्णाश्रम जो शारीरिक बाह्य स्वरूपाचा आहे आणि आध्यात्मिक स्तरावरची भगवंतांची जी भक्ती आहे याच्यावर मध्ये जर का निवाडा करायचं झालं वेळ आली, तर ते सांगतायत की आध्यात्मिक स्तरावरच्या स्वधर्माला जास्ती महत्व देणे हे काय आहे, हे जास्ती महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी माझं आज न उद्या ज्यावेळी माझ्या शरीराचा जन्म झालाय त्याला एक मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे, त्याचबरोबर त्याला एक एक्सपायरी डेट पण आहे. जसं आपण औषधांना बघतो मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट असे, जन्म आणि मृत्यू हे शरीरासाठी आहे, पण त्याच्यामध्ये जो आत्मा स्थित आहे त्या आत्म्याला मरण नाहीये. आणि हेच भगवंत आधीच्या याच्यामध्ये सांगतात भागामध्ये सांख्ययोगाद्वारे. आणि या शरीराचं ज्यावेळी प्रवास संपेल त्यावेळी शरीराशी निगडीत माझ्या जे काही आहे, माझे संबंध आहेत, माझे जे काही गोष्टी मी गोळा केलेल्या आहेत आयुष्यामध्ये, माझा जो बँक बॅलन्स आहे, गॅजेट्स असतील, त्या सगळ्यांचा माझा काय होणार आहे, त्या ते मला सोडतील किंवा मी त्या सगळ्यांना सोडणार आहे, पण माझा जो आध्यात्मिक प्रवास जो आहे हा माझा कधीही संपणार नाही. कारण माझं मूळ स्वरूप काय आहे, आत्मस्वरूप आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारे आपल्या भौतिक जीवनामध्ये भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन या दोघांना बॅलन्स करताना सुद्धा थोडंसं महत्व आपल्याला जास्ती दिलं पाहिजे हे आध्यात्मिक स्तरावरती. आणि त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्याच्या स्टेजेसप्रमाणे कोणी यंग असेल, कोणचं लग्न झालं असेल, कोणाला लहान मुलं असतील, कोणी आता रिटायरमेंटला आला असेल, त्याप्रकारे आपल्या जीवनाकडे आपण हळूहळू अशी प्रकारची जीवनाची आपण मॅनेजमेंट किंवा त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे जेणेकरून आपलं भौतिक जीवन किंवा भौतिक आपल्या ज्या जबाबदारी आहेत त्या हळूहळू कमी 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 करत जाऊन ज्यावेळी आपली मुलं बाळं मोठे होतील त्यांना त्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या देऊन शेवटी सर्व जो फोकस आहे आपल्या जीवनाच्या काही वर्षांमध्ये, प्रभुपाद लिहितात श्रीमद भागवतमध्ये ज्यावेळी पांडवाज रिटायर अर्ली म्हणून एक चॅप्टर आहे 14वा चॅप्टर, त्या ठिकाणी लिहितात की प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनाची शेवटची 15 ते 20 वर्षे अशा प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे ज्याच्यावरती फोकस जो असेल तो फक्त आध्यात्मिक स्तरावरती असेल. आणि त्यामुळेच आपण सर्वांना या ठिकाणी अशी विनंती केली जाते की आपण सर्वजणींनी अशा प्रकारे या मराठी भगवद्गीतेमध्ये आणि अशा अनेकानेक उपक्रम आमच्या मंदिरामध्ये आणि शहराच्या अनेकानेक भागांमध्ये ज्या ठिकाणी भगवद्गीतेचे वर्ग, श्रीमद भागवतमचे वर्ग, कीर्तन आणि अनेक फेस्टिवल जे चालतात त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आणि भक्ती भक्तिमय जो मार्ग भक्तीचा जो मार्ग आहे जो आध्यात्मिक मार्ग आहे त्याला आणखीन गांभीर्याने याच्याकडे बघावं, त्याच्याबद्दल आणखीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण आपली आध्यात्मिक उन्नती जी आहे ती आपण या जीवनामध्येच प्राप्त करू शकू आणि आपल्या मनुष्य जीवनाचं आपण काय करू शकू, सार्थक करू शकू। तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण बघितलं तीन गोष्टी खास करून की क्षत्रिय कोण कोणाला म्हणायचं, क्षत्रियांची कार्य काय असतात आणि क्षत्रियांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, का दिलं जातं त्या प्रकारचं प्रशिक्षण। दुसरं आपण बघितलं की श्रीकृष्ण या ठिकाणी या श्लोकांमध्ये या भागामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये क्षत्रिय क्षात्र धर्मावरती काय एवढा जोर देत आहेत आणि क्षत्रियांनी अशा प्रकारे हत्या जरी केली रणांगणावरती युद्धामध्ये तरी ती हिंसा कशी होत नाही, त्यामध्ये काय धर्मतत्व ते आपण बघितलं। आणि तिसरं म्हणजे दोन प्रकारचे स्वधर्म असतात, शारीरिक स्तरावरती वर्णाश्रम आणि आध्यात्मिक स्तरावरती भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा, आणि त्याचा आपण जास्ती गांभीर्याने आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि आपण सर्वांनी अशा प्रकारे करावा, हीच आपल्या सगळ्यांना विनंती। धन्यवाद। हरे कृष्ण। कोणाचे काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी उपलब्ध आहे, आपण या ठिकाणी येऊन त्याप्रकारे आपण चर्चा करू शकतो। हरे कृष्ण।